स्तोत्र संहिता अध्याय 70. हे देवा मला सोडव, हे परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर. जे माझा जीव घेऊ पाहतात त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक. माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरत आणि अपमानित होत. जे मला आहा आहा असे म्हणतात ते आपले लाजने मागे फिरत. जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्या ठाई हर्षित आणि आनंदित होत. ज्यांना तुझे तारण प्रिय आहे ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणत. पण मी गरीब आणि गरजवंत आहे. हे देवा माझ्याकडे त्वरित ये. तू माझा सहायक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा उशीर करू नकोस.